आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची आवश्यकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आषाढी वारीतील संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री 8 वाजता होणार. आणि राज्यात यंदा खरीप हंगामापासून बियाण्यांचं वितरण आणि विक्री आता साथी पोर्टलवर. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या 11 वर्षात विविध सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची समृद्धी वाढली असून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून आलं, तसंच मातीचं आरोग्य आणि सिंचन यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आगामी काळात देखील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू राहतील असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. आकाशवाणी न्यूज गेल्या 11 वर्षात प्रमुख क्षेत्रांमध्ये सरकारनं केलेल्या प्रयत्नांवर एक विशेष लेख तुमच्यासाठी घेऊन येत आहे. यामध्ये आज राहणीमानाची सुलभता हा विषय आहे. सुधारणा आणि उपक्रमांमुळे प्रत्येक नागरिकाचं दैनंदिन जीवन सोपं, अधिक सुरक्षित आणि अधिक सन्माननीय बनलं आहे. यावर आधारित हा वृत्तांत माझे सहकारी मनोज क्षीरसागर यांच्याकडून.
गेल्या दशकात मध्यमवर्गीयांचं दैनंदिन जीवन सुधारणं हा प्रशासनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. गृहनिर्माण आणि आरोग्य सेवेपासून ते शहरी गतिशीलता आणि डिजिटल सुविधांपर्यंत सरकारनं मध्यम वर्गांचं जीवन सोपं, अधिक सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत 1,16,00,000 अधिक घरं मंजूर करण्यात आली. यातील 93,00,000 घरं आधीच पूर्ण झाली आहेत किंवा हस्तांतरित करण्यात आली आहेत. स्मार्ट सिटीज मिशननं 7,545 मंजूर प्रकल्पांपैकी 93%हून अधिक प्रकल्प पूर्ण करून पायाभूत सुविधांमध्ये बदल घडवून आणला आहे. मेट्रो नेटवर्क एका दशकात चौपट झालं. 2014 हा मार्ग 248 किलोमीटर होता. 2025 मेट्रो 1,000 किलोमीटरहून अधिक मार्गावर धावते आहे. उडान योजनेखाली सामान्य लोकांसाठी विमान प्रवास परवडणारा आणि सुलभ बनवला आहे. 88 विमानतळ 625 मार्गांनी जोडले आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक निधीतून चालणाऱ्या आरोग्य विमा योजनांपैकी एक म्हणून उदयास आली आहे. 41 कोटीहून अधिक आयुष्मान कार्ड जारी केले आहेत. जनऔषधी केंद्रांची संख्या आता 16,000 अधिक आहे. दर्जेदार औषधं 80% स्वस्त झाली आहेत आणि जीवनावश्यक औषधं सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आली आहेत. डिजीलॉकर सारख्या मंचामुळे कागदपत्रांच्या भौतिक प्रती बाळगण्याची किंवा सादर करण्याची गरज कमी झाली. 52 कोटीहून अधिक वापरकर्त्यांनी यावर साइन अप केलं. यातून या सेवेची उपयुक्तता अधोरेखित होते. 8 कोटीहून अधिक वापरकर्त्यांसह उमंग ऍप 200 अधिक विभागांकडून एकाच ठिकाणी सेवा देतं. आता 141 कोटीहून अधिक नागरिकांना आधार सेवा प्रदान करत आहे. कल्याणकारी वितरण सुलभ तर आर्थिक गळती कमी होत आहे. एकत्रितपणे हे उपक्रम भारतातील वाढत्या मध्यम वर्गाचं जीवन अभिमानास्पद, सोयीनियुक्त आणि आत्मविश्वासपूर्ण राहील याची खात्री करतात.
राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या धरणांसमवेत नदीजोड प्रकल्प, जलसंधारण, जलपुनर्भरण, पाण्याचा पुनर्वापर आणि इतर लहान मोठ्या प्रकल्पांची जोड देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 3 दिवसीय विदर्भ पाणी परिषदेच्या उद्घाटन समारंभात काल बोलत होते. पश्चिमी वाहिनीतील नद्यांचे समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी 54 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निश्चय केला असून नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भातील अवर्षणग्रस्त भागात पाणी आणत आहोत, तसंच तापी खोऱ्यातील 35 TMC पाणी तापी खोऱ्यातच राहील असं नियोजन केलं असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. आषाढी वारीतील संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री 8 वाजता होणार आहे. यंदा गुरुवार आल्यामुळे परंपरेप्रमाणे नित्य गुरुवारची माऊलींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि आरती झाल्यानंतर पालखीचं प्रस्थान होणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख डॉ भावार्थ देखणे यांनी दिली आहे. 20 जूनला पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी।
मंडळी, हे 100% खरं। महाबीज बियाणं दमदार, पीक येतं जोमदार। महाबीज भरघोस उत्पन्नाचा मार्ग खास। महाबीज शेतकऱ्यांचा विश्वास। महाबीज,
महाबीज बियाणं पेरता शिवारी, धनधान्यानं भांडार भरी।
राज्यात यंदा खरीप हंगामापासून सर्व प्रकारच्या बियाण्यांचं वितरण आणि विक्री साथी पोर्टलवर करण्याच्या सूचना कृषी विभागानं दिल्या आहेत। केंद्र शासनानं सनियंत्रणासाठी साथी पोर्टल विकसित केलं आहे। यामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळून त्यांचं हित जोपासण्यास प्राधान्य देण्यात आलं आहे। तसंच बियाणे व्यवसायातील गैरप्रकारांना आळा घालण्यास देखील मदत होणार असल्याचं पुणे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आलं आहे। ऐकूयात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
परराज्यात उत्पादित झालेले परंतु महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या बियाणांसाठी सुद्धा साथी पोर्टल अनिवार्य करण्यात आले आहे। यामुळे सर्व बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांची नोंदणी साथी पोर्टलवर करण्यात येणार आहे। कृषी विभागाचे अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे। शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेत्याकडून साथी पोर्टलवरूनच बियाणे खरेदी करण्याबाबत गाव पातळीवर व्यापक प्रसिद्धी देऊन जनजागृती केली जात आहे। या पोर्टलमुळे समन्वय वाढून डिजिटल प्रणालीमुळे सर्व संबंधित घटक एका प्लॅटफॉर्मवर आले असून व्यवस्थापनही सोपे झाले आहे। सध्या साथी पोर्टलवर 986 बियाणे उत्पादक कंपन्या, 209 बीज प्रक्रिया केंद्रे आणि 74,366 बियाणे विक्रेत्यांची नोंदणी झाली आहे। साथी पोर्टलची अंमलबजावणी 2 टप्प्यात करण्यात येणार आहे। यामध्ये पहिला टप्पा पायाभूत आणि प्रमाणित बीज उत्पादन तर दुसरा टप्पा उत्पादित बियाणांचे वितरण आणि विक्रीस प्राधान्य देण्यात आले आहे। साथी प्रणालीमुळे बियाणे उद्योगात पारदर्शकता निर्माण होणार आहे असं पुणे कृषी संचालक सुनील बोरकर यांनी सांगितले। आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू, पुणे।
महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबवण्यात येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। काल नागपूर इथं आरबीएलच्या उम्मीद उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थिनींना सायकल आणि शालेय साहित्याचं वितरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते। तसंच धन्वंतरी आरोग्य शिबिराचं उद्घाटन देखील यावेळी करण्यात आलं। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेल्या मतदारसंख्येबाबत नेहमी कुठल्याही तथ्याशिवाय खोटं बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं। राहुल गांधींनी बिहारमध्ये महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत वक्तव्य केलं होतं त्यासंदर्भात फडणवीस बोलत होते। याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं सप्रमाण स्पष्ट केलं असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले। राज्यभरात काल ईद उल अजहा अर्थात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पुण्यात पुणे सोलापूर रस्त्यावरील ईदगाह मैदानात पावसाचा वर्षाव अंगावर झेलत सामूहिक नमाजचा आनंद घेतला। धुळे जिल्ह्यात मानव कल्याणासाठी आणि विश्वबंधुत्वासाठी प्रार्थना करण्यात आली। वाशिम, बीड, जालना, कोल्हापूर आदी जिल्ह्यात ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। देशात काल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5,364 झाली। देशात 764 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे। कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांना ऑक्सिजन, औषधे यांसह आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथल्या पूर्ण झालेलं ट्रॉमा सेंटर तात्काळ सुरू करावं अशा मागणीचं पत्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिलं आहे। हे ट्रॉमा सेंटर तातडीनं कार्यान्वित करून परिसरातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागानं सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत। विविध पालखी तळांच्या पाहणीदरम्यान पोलीस यंत्रणेनं पालखी मार्गावरील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग करावा असंही गोरे यांनी म्हटलं आहे। लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या अनेक झाडांवर जाहिराती लावण्यासाठी शेकडो झाडांना खिळे मारण्यात आले आहेत। या झाडांना कायमस्वरूपी वेदनामुक्त करण्यासाठी लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठाननं जागतिक पर्यावरण दिनापासून खिळेमुक्त झाड अभियानाला पुन्हा सुरुवात केली आहे। धुळे जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं जोरदार तडाखा दिला। सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, पलूस आणि वाळवा तालुक्यात जोरदार पाऊस पडला। हवामान। राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची आवश्यकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आषाढी वारीतील संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री 8 वाजता होणार. आणि राज्यात यंदा खरीप हंगामापासून बियाणांचं वितरण आणि विक्री आता साथी पोर्टलवर. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.